आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अॅडव्हान्टेज विदर्भ 2025 खासदार औद्योगिक महोत्सव 7 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण तंत्रज्ञान संशोधनाचा वापर करा. अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 39वा दीक्षांत समारंभात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर इथं नगर परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला भेट देऊन केली पाहणी. आता 3 लाखापेक्षा जास्त रकमेची विकास कामे ई निविदा प्रक्रियेद्वारे नागपूर मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांचे निर्देश. आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे नागपूरहून प्रयागराज महाकुंभासाठी विशेष रेल्वे सुविधा. आता सविस्तर बातम्या. विदर्भाच्या मेगा इंडस्ट्रीयल एक्स्पो बिझनेस कॉन्क्लेव्ह आणि इन्व्हेस्टमेंट समिट अॅडव्हान्टेज विदर्भ 2025 खासदार औद्योगिक महोत्सवाचं शुक्रवार 7 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10:30 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. केंद्रीय मंत्री आणि मुख्य संरक्षण नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटद्वारे आयोजित अॅडव्हान्टेज विदर्भ 2025 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर अंबाजरी मार्ग नागपूर इथं 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सत्राला महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री उदय सामंत, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या औद्योगिक प्रदर्शनात विविध उत्पादने आणि बहुक्षेत्रीय उद्योगांचे 300 हून अधिक स्टॉल राहणार आहेत. त्यापैकी 100 स्टॉल सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. कृषी पदवीधरांनी शिक्षण तंत्रज्ञान संशोधन यांचा वापर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेती क्षेत्राच्या प्रगतीसाठी करावा असे प्रतिपादन विद्यापीठ कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज अकोल्यात केलं. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 39वा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. प्रतिकुलपती तथा राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर, कुलगुरू डॉ शरद गडाख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समारंभात विविध विद्याशाखेच्या 4,040 स्नातकांना विविध पदव्या प्रदान करण्यात आल्या. राज्यपाल श्री राधाकृष्णन म्हणाले की ज्ञान मिळवणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. देशाच्या कृषी क्षेत्राला अधिकाधिक प्रगत करण्याची जबाबदारी नव पदवीधारांना पार पाडायची आहे. महाराष्ट्रात कृषी आणि औद्योगिक विकास होत असल्यास याकडे त्यांनी लक्ष वेधले. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीज निर्मिती, पशुधन विकास, आदर्श ग्राम प्रकल्प अशा उपक्रमांबरोबरच नवनव्या अभ्यासक्रमातून अनेक विद्याशाखांचा विकास केला आहे. ते पुढे म्हणाले की ज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची झेप जगभरात दिदीप्यमान ठरली आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्ती, त्याचे उपयोजन आणि करावयाचे कार्य याबाबत निश्चित ध्येय ठरवून त्यानुसार वाटचाल करावी असं ते म्हणाले. यावेळी 25 स्नातकांना कृषी, उद्यान विद्या, कृषी अभियांत्रिकी आदी विषयातील पीएचडी प्रदान करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर इथं नगर परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला भेट देऊन पाहणी केली. 5व्या वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पुस्तक वाचन घेतले. तसेच कळमेश्वर तालुक्यातील उबाडी गावातील शाळेला भेट देऊन पाहणी केली. कशिश ठाकूर या 3रीतील विद्यार्थिनीने त्यांना कविता गाऊन दाखविली. दुचाकीस्वारांसाठी उपयुक्त ठरेल असे फोल्डिंग हेल्मेट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी तयार केले आहे. दोघांची हेल्मेट दुचाकीमध्ये ठेवता येणार आहे. नाविन्यपूर्ण संशोधन भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ संजय ढोबळे व एमएससीची विद्यार्थिनी अदिती देशमुख यांनी केले आहे. या संशोधनाच्या उपयुक्ताबद्दल आकाशवाणीसोबत डॉ ढोबळे यांनी संवाद साधला.
हेल्मेट दुचाकीचा फार उपयोगी राहील आणि आरटीओने जे आपल्यावर नियम लावले आहे त्याकरता त्यांना पण मदत मिळेल. आपण सरकारला मदत केली पाहिजे आणि आपली सुरक्षा केली पाहिजे, हीच आमची इच्छा आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निधी अंतर्गतची तसेच शासन निधी अंतर्गतची 3 लाख रुपयांपर्यंतची कामे ऑफलाईन निविदा पद्धतीने आणि 3 लाखपेक्षा जास्त रकमेची विकास कामे ई निविदा प्रक्रियेद्वारे राबवण्याचे निर्देश मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी प्रशासनाला दिले आहेत. निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी आणि स्पर्धात्मक निविदेमुळे महानगरपालिकेची आर्थिक बचत व्हावी या हेतूने मनपाद्वारे सदर निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे ऑनलाईन निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येईल तसेच स्पर्धात्मक निविदेमुळे महानगरपालिकेची आर्थिक बचत होईल. ई निविदा प्रक्रिया टाळण्याकरिता कोणत्याही प्रकारे कामाचे विभाजन आणि तुकडे करण्यात येऊ नये याबाबत खबरदारी घ्यावी अशी सूचना मनपायुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी सर्व विभाग प्रमुख आणि सर्व झोनचे सहाय्यक आयुक्तांना केली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे नागपूरहून प्रयागराज महाकुंभासाठी विशेष रेल्वे सुविधा सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात महाकुंभ मेळ्यानिमित्त गाड्यांमध्ये होणाऱ्या अतिरिक्त गर्दीच्या वेळी रेल्वे प्रवाशांना जास्तीत जास्त निश्चित बर्थ सीट उपलब्ध करून देता याव्या यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाकडून विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. ट्रेन क्रमांक 08863 आणि 08864 इतवारी टुंडला इतवारी कुंभ स्पेशल गाडी 7 फेब्रुवारी 2025 रोजी इतवारी येथून सकाळी 8:15 निघेल. भंडारा रोड तुमसर रोड गोंदिया बालाघाट नैनपूर जबलपूर मार्गे ही गाडी पोहोचेल. ट्रेन क्रमांक 08753 आणि 08754 रायपूर टुंडला रायपूर कुंभ स्पेशल ही गाडी 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7:15 रायपूरहून निघेल आणि 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9:15 टुंडला पोहोचेल. ही गाडी राजनांदगाव डोंगरगड गोंदिया बालाघाट नैनपूर जबलपूर मार्गे जाईल. ट्रेन क्रमांक 08253 आणि 08254 बिलासपूर वाराणसी बिलासपूर कुंभ स्पेशल गाडी 22 फेब्रुवारी 2025 रोजी बिलासपूरहून सकाळी 8:15 निघेल आणि 23 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10:00 वाराणसीला पोहोचेल. या गाड्या राजनांदगाव गोंदिया बालाघाट नैनपूर जबलपूर इथं थांबा घेतील. विदर्भात आज सर्वात कमी किमान तापमान भंडारा इथं 17 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 37 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. नागपुरात आज किमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल 35.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन टॅक्सेशन अँड कॉर्पोरेट लॉ फोरमतर्फे काल संध्याकाळी VIA उद्योग भवन सिव्हिल लाईन्स नागपूर इथं पोस्ट बजेट अनालिसिस या विषयावर एक सत्र आयोजित करण्यात आलं. यावेळी चार्टर्ड अकाउंट नरेश यांनी प्रस्तावित वित्तीय विधेयक 2025 मधल्या सुधारणांच्या परिणामाबद्दल चर्चा केली. मध्यमवर्गीयांना कर सवलतीचा लाभ कशाप्रकारे मिळू शकतो याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार गडचिरोली हा देशातील मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या 6 जिल्ह्यांपैकी एक आहे. या जिल्ह्याला मलेरिया मुक्त करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून यासाठी डॉ अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने सादर केलेल्या जिल्हा मलेरिया मुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या 1 एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे. यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत 25 कोटी रुपयांची तरतूदही उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अॅडव्हान्टेज विदर्भ 2025 खासदार औद्योगिक महोत्सव 7 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. शेतकऱ्यांची जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण तंत्रज्ञान संशोधनाचा वापर करा. अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 39वा दीक्षांत समारंभात राज्यपाल CP राधाकृष्ण यांचं प्रतिपादन. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर इथं नगर परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला भेट देऊन केली पाहणी. आता 3 लाखापेक्षा जास्त रकमेची विकास कामे ई निविदा प्रक्रियेद्वारे नागपूर मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांचे निर्देश आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे नागपूरहून प्रयागराज महाकुंभासाठी विशेष रेल्वे सुविधा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.